श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सोळावा अध्याय सुरू आहे। पहिले तीन श्लोक झालेत, त्याच्यामध्ये दैवी संपत्तीचं विस्तृत वर्णन, विस्तृत माहिती, दैवी संपत्तीचे 26 गुण आपण माऊलींच्या मधुर शब्दांमध्ये ऐकलेत। आज चौथा श्लोक घेऊया, त्याच्यामध्ये आसुरी संपत्तीचं निरूपण ऐकूया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं। हे पार्था, दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता आणि अज्ञान, 6 गुण। दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता आणि अज्ञान, हे 6 गुण आसुरी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसामध्ये असतात। तरी तयाची आसुरा दोषान माजी जयावीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परी पतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोहटा इष्टदा परी अनिष्टा हेतु होती पैयांगी बुड़ता महापुरी जे वेगे काढ़ी पैलतिरी ते नावची बांधिलिया श्री बुड़वी जैसी। अर्जुना, त्या आसुर दोषांमध्ये ज्याची मोठेपणाची ख्याती आहे तो पहिला दंभ आहे। 6 गुण आहेत आसुरी संपत्तीचे। पहिली आसुरी संपत्ती दंभ। ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणेच पावन करणारी आहे, परंतु लोकांमध्ये तिची उघडपणे निर्भर्सना केली, निंदा केली, तिला वाईट बोललं आणि असं केलं असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते। आपल्या आईची आपण जर निंदा केली, आपल्या आईसोबत आपली वागणूक चांगली नसेल, आपल्या आईसोबत आपण धड बोलत नसेल, तर समजून चाला की आपल्यासाठी नरकाचं दार उघडलेलं आहे, हे सुनिश्चित आहे। अथवा गुरुने उपदेशलेली ब्रह्मविद्या ही इष्टफल देणारी खरी, परंतु ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली असता अकल्याणास कारणीभूत होते। म्हणून गुरु, आधीचे गुरु गपचूप कान मंत्र द्यायचे आणि तो कान मंत्र फक्त एका शिष्यापर्यंतच मर्यादित असायचा। आपण स्वतः महापुरांमध्ये बुडत असताना जी नाव आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठाला पोचविते ती नावच आपण डोक्यावर बांधली तर ती आपल्याला बुडवेल की तरुण नेईल? ती नक्कीच बुडवेल। कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडुसुता हो यवीश तैसा दृष्टदिष्टाचा सखा धर्मू जाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय मनोनी वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभु जाणे आता मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिजे जैसा का माधुरी लोकांचा घोळा गजपती ही मानी थोडा का काटिये वरिलिये सरडा स्वर्गुहिनीच। अर्जुना, जगण्याला कारण जे अन्न ते खात असताना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले तर मग ते अन्नच विषासारखे मारक होते। त्याप्रमाणे इह परलोकी सहाय्य करणारा जो केलेला धर्म तो प्रसिद्ध केला असता तो तारणाराच धर्म पातकाला कारण होतो। म्हणून आपण जे काही चांगली कामं करतो त्याचा चव्हाट्यावर बोभाटा करत फिरायची गरज नाही, सगळ्याला जगाला सांगत फिरायची गरज नाही, 1001 रुपये वर्गणी दिली असं जगभर प्रसिद्ध करायची गरज नाही। म्हणून आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वाचेच्या चव्हाट्यावर ठेवला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो आणि तोच दंभ आहे असे समज। दंभ म्हणजे आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं सगळं गावभर जगभर देशभर ढोल वाजवणे, त्याला दंभ म्हणतात। सोशल मीडिया दंभाला वाढवणारे एक खास एक 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 मीडियम झालेला आहे। आता मूर्खाच्या जिभेवर एखाद्या अक्षराचा शिंतोडा पडला म्हणजे तो प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो, इतका स्वतःला तो पंडित विद्यापती किंवा काय म्हणता येईल त्याला, तो इतका स्वतःला हुशार मानतो। अथवा घोडा ठेवणाऱ्या लोकांचा तबेल्यातील ठाणबंदी घोडा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेचा मानतो, अथवा काटेरी कुंपणावरील सरडा स्वर्गही ठेंगणा मानतो। तृणाचे नींदने आगी धावे गगने, थिल्लर बळे मिने नगणे जे सिंधू, तैसा माजे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने, एके दिवसी चेनी परान्ने अल्पकू जैसा, अब्रच्छायचिया जोडी निदैवू घर मोडी, मृगांबू देखोनी फोडी पाणी आडे मूर्ख, किंबहुनाय सैसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा नारीसे न बोले घेई, आणि जगावेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य इशू, जगी एक तेजसू सूर्यचिहा। गवत पेटले म्हणजे जशा अग्नीच्या ज्वाला आकाशामध्ये धावतात, अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजित नाही, एक दिवसाच्या परान्नाने जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो, तसा जो स्त्रिया धन विद्या स्तुती आणि बहुमान यांनी मस्त होतो, ढगांची छाया मिळाली असता जसा निर्दैवी पुरुष आपले घर मोडतो, अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळे फोडून टाकतो, अरे फार काय सांगावे, संपत्तीच्या योगाने अशा तऱ्हेने जे मस्त होणे तोच दर्प आहे असे समज। वेगळे काही बोलायसंच नको, आणि सर्व जगाच्या विश्वासाचे ठिकाण एक वेद आहे, अथवा सर्व विश्वाचा एक ईश्वर परमात्मा पूज्य भाव आहे, या जगामध्ये तेजस्वी असा एक निर्विवादपणे सूर्य आहे असं काही तो मानायला तयारच नसतो, त्याला वाटते की मी आहे तसा कोणीच नाही असा तो मस्तीमध्ये मस्त असतो। जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, नमरणे निर्विवाद जगा पढी, म्हणोनी जरी उत्साही याते वानू जाई, की ते आई कोणी मत्सरू वाहे फुगो लागे, म्हणेश्वरा ते खाये तया वेदा विषसुये, गौरवा माजी त्राय भंगी तसे, पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुची खंती, काटिटी भेने अपांपती वैरी केला, तैसा अहम नामाचे निमोहे ईश्वराचे नामही नसाहे, वेदा ते म्हणे मजहे सबती जाली। अथवा सार्वभौम राजाची गादी हेच ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्वाकांक्षेचे एक ठिकाण आहे, अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते, जगाच्या वेदाच्या ठिकाणी विश्वास जगाचा वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे आणि ईश्वर हा जगाला वंदे आहे, म्हणून जर आनंदाने कोणी या वेदांचे वेद आणि ईश्वर यांचे वर्णन करू लागले तर ते ऐकून जो यांच्याविषयी मत्सर बाळगतो गर्वाने फुगून जातो, तो म्हणतो मी ईश्वराला खाईन, त्या वेदाला विष घालीन, आपला मोठेपणा मिरविण्यात तो आपले बळ खर्च करतो। पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही, काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो अथवा टिटवीने समुद्राशी वैर मांडले त्याप्रमाणे मी या नावाच्या भुलीने त्याला ईश्वराचे नावही सहन होत नाही इतका त्याचा मीपणा वाढलेला असतो. तो वेदाला म्हणतो, मला वेद ही एक सवतच झाली, इची मला काही गरज नाही. ऐ सामान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढू मार्गूचितो हा आणि पुढिलांचे सुख देखणीयाचे होयमिख चढे क्रोधाचे वीख मनोवृत्ती शीतळाची भेटी तातला तेलियागी उठी चंद्रू देखोणी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्योदयला देखोणी सवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळकूट होय व्याळी. अशा प्रकारे त्याला मान्यतेचा असा मोठा ताठा असतो. लोकांनी मलाच विचारावे, लोकांनी मलाच मान द्यावा, मी चीफ गेस्ट, असा मान्यतेचा ताठा असतो. आणि तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रौरव अशा नरकाला जाण्याचा जो रहदारीचा मार्ग तो हा पुरुष आहे असं समजावं. आणि दुसऱ्याचे सुख पाहायचे निमित्त झाले की वृत्तीमध्ये क्रोधाचे विष चढते. दुसऱ्याचं बरं पाहावतच नाही, दुसरा कोणी आनंदी आहे सुखी आहे अजिबात पाहवत नाही. तापलेल्या तेलाची आणि थंड पाण्याची भेट झाली असता त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो किंवा ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनामध्ये जळत असतो, सूर्याच्या योगाने विश्वाचे आयुष्य उजळते. तो सूर्य प्रातःकाळी उगवलेला पाहून पापी घोबळाचे डोळे फुटतात. जगाला पहाट झाली की सुख होते, परंतु चोराला पहाट झाली की मग ती मरणापेक्षाही वाईट होते, कारण त्याचं सगळा बिझनेस बंद होतो. सर्पामध्ये दुधाचे काळकूट विष होत नाही का? अगाधे समुद्र जळे प्राशिताधिके जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषु दुणावे क्रोधु तो जाण आणि मनसर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळांची एरजे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सभाय खसासीत जयाचे गा तो मनुष्यात अधमू जाण पारुष्याचे अवतरण आताईक खुण अज्ञानाची. वडवाग्नी म्हणजे जसजसे अधिक अधिक आग वाढते अगाध समुद्राचे पाणी पितो. वडवाग्नी म्हणजे समुद्राला लागलेला अग्नी. तसतसा तो वडवाग्नी अधिक अधिक भडकतो, त्याची कधी तृप्ती होत नाही. त्याप्रमाणे विद्या विनोद ऐश्वर इत्यादींनी युक्त अशी दुसऱ्यांची भाग्ये जो जो पाहतो तो जो संताप वाढतो तो क्रोध समज. दुसऱ्याचं बरं पाहून जर काही तुम्हाला वाईट वाटत असेल तर समजायचं अधोगती सुनिश्चित आहे. आणि ज्याचे मन सर्पाचे वारूळ असते, म्हणजे ज्याच्या मनामध्ये घातक संकल्प उडतात, ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टी आहे, ज्याचे बोलणे म्हणजे निखाऱ्यांची वृष्टी आहे, इतर ज्या त्यांच्या सर्व क्रिया त्या पोलादाच्या करवतीसारख्या असतात, याप्रमाणे ज्याचे अंतर्बाह्य कठोरपण आहे निष्ठुरता आहे तो मनुष्यामध्ये अधम आहे असे समज. तो कठीणपणाची मूर्ती आहे. आता अज्ञानाचे लक्षण सांगतो ते ऐक. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाशाणु जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंदुतो आगी उठिला रोगणे जैसा खाद्या खाद्य नमणे का परिस पाळू नेणे सोनया लोहा ना तरी नानारसी रिगोनी दर्वी जयसी परी रसस्वादासी नेणे जेवी का वारा जैसा पारखी नौहेची गा मार्गा मार्गा विखी तैसे कृत्याकृत विवेकी अंधपणजे हे चोख हे मैळ ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली। तरी ज्याप्रमाणे दगड थंड आणि उष्ण या स्पर्शांचा भेद जाणत नाही, थंड आणि गरम दगडाला काय करणार, किंवा जन्मांध जो असेल त्याला रात्र आणि दिवस हा भेद दिसत नाही। अग्नी खायला उठला म्हणजे जसा खाण्याच्या कामी योग्य काय आणि अयोग्य काय हे जाणत नाही, किंवा परीस लोखंड आणि सोने यांचा भेद जाणतच नाही, त्याला तर लोखंडापासून सोन्यापर्यंत सगळं सोनंच आहे। अथवा ज्याप्रमाणे स्वयंपाकाची फळी पळी पळी अनेक रसामध्ये प्रवेश करते पण ती रसाची रुची मात्र जाणत नाही, अथवा वारा जसा मार्गामार्गाची निवड करीत नाही म्हणजे वारा जसा बऱ्या वाईट मार्गाने वाहत असतो त्याप्रमाणे कृत्य कृत्याचा विचाराविषयी जे आंधळेपण असते हे स्वच्छ हे मळकट असे न जाणून लहान मूल जी वस्तू पाहते ती केवळ तोंडामध्येच घालते ना। तैसे पाप पुण्याचे चिखटे करोनी खाता बुद्धिचेष्टे कडू महूर न वाटे ऐसी जे दशा ते नाम ज्ञान या बोला नाही आन एवं साहि दोषांचे चिन्ह सांगितले इहीच साहि दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंग साने का तिघावन्हीची पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्वही प्राणाहुती करू न पुरे घात याही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहींची दुणी जाण साही दोष हे। अगदी त्याप्रमाणे पाप आणि पुण्य याची सर भेसळ करून ती खिचडी बनवून खात असता त्याच्या बुद्धीच्या व्यापारामध्ये ती चांगली वाईट असे काहीच तारतम्य कळेनाशे होते, अशी जी स्थिती कन्फ्युजनची स्थिती तिला अज्ञान हे नाव आहे। या बोलण्यामध्ये काही अन्यथा नाही। अशा प्रकारे दंभापासून सुरून अज्ञानापर्यंत हे सहा दोष हे आसुरी संपत्तीचे दोष म्हणा किंवा लक्षण म्हणा हे आसुरी संपत्तीचे ॲट्रिब्यूट्स आहेत। या साही दोषांच्या अंगानी ही आसुरी संपत्ती बलवान झाली आहे। जरी ही सहाच दोषांची बनलेली आहे तरीही कमी समजू नये। ते कसे, तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात कामेच्छा फार असते। अथवा तीन अग्नीची, तीन अग्नी कोणते, प्रलय अग्नी विद्युत अग्नी आणि वळव अग्नी, या तीनही अग्नीची पंगत जर यांची संख्या पाहिली तर ती थोडी आहे असे वाटते, पण ते जर खायला निघाले तर त्यांना प्राणाहुती करण्याला विश्वसुद्धा पुरणार नाही, इतका त्यांच्यात पॉवर असतो, इतकी त्यांची पोटेन्शियल असते। कफाचा वाताचा आणि पित्ताचा क्षोभ हा त्रिदोष म्हणतात याला आपल्या आयुर्वेदामध्ये, आणि हा त्रिदोष झाला की ब्रह्मदेवाला जरी शरण गेले तरी देखील मरण चुकत नाही। त्या तीन दोषांची हे सहा दोष हे दुप्पट आहे असे समज, मग ते किती भयंकर असतील याचा विचार करता येईल। ही साही दोषी संपूर्णी जाली येची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जयसी मांदी मिळे के चिराशी का येती निंदका पासी अशेष पापी मरणाराचे आंग पडिघाती अघवे रोग का कुमूर्ती दुर्योग एकवटती का आयुष्य जातीये वेळी शेळीये सातवे उळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया विश्वासला तूड विजे चोरा शिणला सुईजे महापुरा तैसे दोषी ही नरानिष्ट कीजे। या संपूर्ण सहाही दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे, म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही। परंतु अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा, अथवा निंदकाजवळ जशी सर्व पापे येतात, मरणाऱ्या पुरुषाचे शरीर जसे सर्व रोग व्यापते, अथवा वाईट मुहूर्ताच्या ठिकाणी वाईट योग एकत्र होतात, अथवा शेळीचे आयुष्य संपत आले म्हणजे तिला सात नांग्याच्या इंगळीचा योग येतो, त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व सहाही दोष ज्याचा नाश काल येतो त्याला प्राप्त होतात। एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्याला जसे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराकडून सापडवावे, अथवा दमलेल्या भागलेल्या मनुष्याला जसे महापुरात घालावे, त्याप्रमाणे या सहा दोषांकडून मनुष्याचे अकल्याण केले जाते। मोक्ष मार्गाकडे जैयांचा मुखा पडे, तैन निघेची ऐसे म्हणीजे बुडे संसारी तो। अदमायोनीच्या पावटी उतरत जो किरीटी, स्थावराही तळवटी बैसणे घे। हे असो तयाच्या ठाई मिळोनी साही दोषी इही, आसुरी संपत्ती पाही ओढ विजे। ऐसिया या दोनी संपदा प्रसिद्धा जनी, सांगीतली या चिन्ही वेगळाला। मोक्षाच्या मार्गाने जाणारावर जर या सहा दोषांचा शिंतोडा पडला, म्हणजे ह्या सहा ज्या आसुरी संपत्ती आहे या दोषांचा एक शिंतोडा जरी पडला, म्हणजे यांचा आणि मोक्ष मार्गाचा थोडासा संबंध जरी झाला, तर मी संसारातून निघणारच नाही असे म्हणून ती संसारात बुडी देतो। अर्जुना, जो अधम योनीत खाली खाली जन्म घेत घेत स्थावर योनीच्याही तळापर्यंत येऊन पडतो, हे बोलणे राहू दे। हे सहा दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्यांच्या ठिकाणी आसुरी संपत्ती वाढवली जाते। पहा, अशा या लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती तुला वेगवेगळ्या करून विस्तृतपणे लक्षणाने युक्त करून सांगितल्या, याचा नीट विचार कर। मंडळी, आपणही याचा नीट विचार करायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपल्या ठाई आपल्या ठिकाणी दैवी संपत्तीचा उत्कर्ष होईल याचा सातत्याने प्रयत्न आणि प्रयास करायला पाहिजे। आज चौथा श्लोक संपवून इथेच थांबूया, उद्या पाचव्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊ। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।